आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. उद्या सकाळी 10:30 मतमोजणी सुरू होणार. मतदानानंतर लावलेली शाई पुसली जात असल्याचा अनेकांचा आरोप. निवडणूक आयोगानं पुन्हा मतदान करता येण्याची शक्यता फेटाळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 बोगस मतदारांना अटक. पुण्यात ईव्हीएममध्ये बिघाड. धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड. आणि 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून सरासरी 50% मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या सकाळी 10:30 मतमोजणीला सुरुवात होणार असून 4 चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
दुपारी 3:30 आलेल्या आकडेवारीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत 42% मतदान झालं. कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक 51%, तर जळगावमध्ये सर्वात कमी 34% इतकंच मतदान झालं. राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये दुपारी 3:30 झालेलं मतदान याप्रमाणे: ठाणे 44%, कल्याण डोंबिवली 39%, नवी मुंबई 45%, उल्हासनगर 35%, भिवंडी निजामपूर 38%, मीरा भाईंदर 38%, वसई विरार 46%, पनवेलमध्ये 44% मतदान झालं. नाशिकमध्ये 40%, मालेगाव 46%, धुळे 36%, अहिल्यानगर 48%, पुणे 37%, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दुपारी 3:30 40% मतदान झालं. नागपूरमध्ये 41% जास्त, अमरावतीत 41%, अकोल्यात 43%, चंद्रपुरात 38% आणि इचलकरंजीत दुपारी 3:30 मतदान झालं होतं अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. सोलापूर 40%हून अधिक, सांगली मिरज कुपवाड 42%, छत्रपती संभाजीनगर 43% जास्त, नांदेड वाघाळामध्ये 42%, लातूरमध्ये 43%, परभणी 49% जास्त आणि जालना महानगरपालिकेत दुपारी 3:30 46% मतदान झालं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी मतदान केलं. मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार रवींद्र वायकर, आमदार संजय उपाध्याय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी मतदान केलं. महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी लातूरमधल्या एका कापड दुकानदाराने विशेष ऑफर जाहीर केली होती. या उपक्रमांतर्गत मतदान करून येणाऱ्या पहिल्या 151 महिला मतदारांना 1,500 रुपये किमतीची साडी अवघ्या 100 रुपयात देण्यात आली, तर पहिल्या 151 पुरुष मतदारांना 1,000 रुपये किमतीची सफारी केवळ 100 रुपयात देण्यात आली. यामुळे लातूरमध्ये मतदान केल्यानंतर या कापड दुकानावर मतदारांची झुंबड पाहायला मिळाली. टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रॉंग रूम अर्थात अभिरक्षा कक्षातून मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच उद्या बाहेर काढल्या जातील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. या पेट्या आज दुपारी 3:00 अभिरक्षा कक्षातून बाहेर काढल्या जातील असं पत्र 8 जानेवारीला सर्व उमेदवारांना पाठवण्यात आलं होतं. ते अनावधानाने पाठवलं होतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. उद्या या पेट्या बाहेर काढताना उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने उपस्थित राहावं असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. राज्यात महापालिका निवडणुकीत मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसण्याचे प्रकार उघडकीला येत आहेत. याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे बोगस मतदानाची शक्यता फेटाळता येत नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनीही ही भीती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सर्व मतांची नोंद झाल्यावर बीप आवाज येत नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया संशयात सापडली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात काही मतदान केंद्रावर चौथ्या उमेदवाराला मत दिल्यावर मतदान यंत्रावरचा लाईट लागत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. मतदारांनी एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद घेतलेली असते, त्यामुळे फक्त शाई पुसून पुन्हा मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं. शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे चुकीचं आहे. मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानाला आल्याचं आढळून आलं तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते असंही आयोगानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात काही ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेत अडथळे आल्याचंही दिसून आलं. मतदारांची नावं आणि मतदान केंद्र न जुळणं तसंच कथित गैरप्रकारांच्या आरोपावरून काही ठिकाणी तणाव निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या 8 बनावट महिला मतदारांना पोलिसांनी अटक केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यात काही मुंबईकरांना अडचणी आल्या. मतदान केंद्रांची नावं मतदारांची नावं यात तफावत असल्याचं आढळून आलं. निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना दिलेल्या यादीतले फोटो वाईट असल्यामुळे पडताळणी करणं अवघड जात असल्याचं मत मांडलं. पुणे महानगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुपारपर्यंत 20 कंट्रोल युनिट्स आणि 52 बॅलेट युनिट्स बदलण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये 15 ते 20 ईव्हीएम्समध्ये बिघाड झाल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या निवडणूक प्रभारींनी दिली. अहिल्यानगरमध्ये एका मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्र आढळल्याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती करूनही कर्तव्यावर हजर न राहिलेल्या जिल्हाभरातल्या 155 कर्मचाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये सिडकोत भाजपा उमेदवाराच्या घरून आणि घरामागच्या बागेतून पैसे वाटप होत असल्याच्या चर्चेमुळे झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जुने नाशिक गावठाण भागातही पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. याशिवाय किरकोळ बाचाबाची, पैसे वाटल्याच्या तक्रारी आल्यामुळे नाशिक रोड भागातून एका उमेदवाराची मोटार जप्त करण्यात आली. मालेगाव महानगरपालिकेतल्या एका निवडणूक केंद्राशेजारच्या घरात आज सकाळी एका प्लास्टिक पिशवीत 800 जास्त मतदान पत्र आढळून आली. प्राथमिक तपासात ही मतदान पत्र खरी असल्याचं आढळून आलं असून पुढचा तपास सुरू आहे. धुळ्यात प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केली असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला. इथलं मतदान काही वेळानंतर पुन्हा सुरू झालं. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे. या आणि इतर गैरप्रकारांवरून शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वार्ताहर परिषद घेऊन निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे, त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो याचा आता छडा लावावा लागेल. कारण बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेपुढे आणावा लागेल.
राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक निखिल चरडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मुळुक यांची निवड झाली आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 हा सामना सुरू होईल. यूपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. उद्या सकाळी 10:30 मतमोजणी सुरू होणार. मतदानानंतर लावलेली शाई पुसली जात असल्याचा अनेकांचा आरोप. निवडणूक आयोगानं पुन्हा मतदान करता येण्याची शक्यता फेटाळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 बोगस मतदारांना अटक. पुण्यात ईव्हीएममध्ये बिघाड. धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड. आणि 12 जिल्हा परिषद आणि 1625 समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.